मैं तेरा बन जाऊंगा, किसी और को नहीं देखूंगा, बस तेरा ही होके रह जाऊंगा। कहते हैं बहुत सारे लोग जब उनको करना होता है किसी को इम्प्रेस। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे। आणि जर का कुणाला करायचं असेल इम्प्रेस तर तुम्ही काय कराल? किंवा असंच फुकटची शान मारणारे लोकही बरेच असतात, बढाया मारणारे लोकही असतात। सो असं तुमच्या आसपास कोण आहे? असे प्रश्न मी तुम्हाला विचारले होते काही, जे माझ्या डोक्यात पडले होते। काय म्हणतात आपले नांदेडकरच्यावरती की कुणाला कशा प्रकारे इम्प्रेस करतील ते? आणि आत्ता हे जे काही माझं बोलणं झालं ना, यू विल बी लाफिंग आफ्टर दॅट।
म्हणजे त्याला काय आवडते हे बघून घेईल आधी, म्हणजे विचारेल कोणाला तरी। विजय जॉसप आहे ना तेलुगू मध्ये,
येस। मग त्याला जर काही इम्प्रेस करायचं असेल तुला तर तू काय करशील, काय करून दाखवशील किंवा काय बोलशील त्याला?
तू भेटणारच नाही ना मला, आम्ही बोलून तरी दाखवले तरी।
अरे पण तू ऍटलीस्ट इम्प्रेस तरी करू शकतेस, तुझ्या बाजूने तू सांगू तरी शकतेस त्याला की यार असं असं आहे बाबा। लाजतेच पोरगी, लाजूनच दाखवशील वाटतं। मग
नाही
मग काय करशील, गाणं गाऊन दाखवशील एखादं?
त्याला जे आवडत असेल ते करून दाखवल, पण तू भेटणारच नाही ना मला तेवढं तर।
पण जर का भेटला असेल तर, तुला त्याच्यासोबत डेटवर जायचं असेल तर?
तसं काही नाही।
ही ज्या प्रकारे लाजत होती ना, माय गॉड, मला सुद्धा असं झालं की यार मैं भी एकदम शर्मा गई। आप क्या करोगे किसी को अगर आपको इम्प्रेस करना है तो, या फिर बहुत सारी बड़ी बड़ी बातें करने वाले आपके पास कौन है, आपके आसपास कौन है, ऐसे बताइए मुझे। 9607007935 मेरा नंबर डायल करके। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।